हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुदीनतारिणं श्रीचैतन्यईश्वरं परमानंदमाधवं। हरे कृष्ण। आजच्या या भागवत वर्गामध्ये आपल्या सर्व भक्तांचं मी मनापासून स्वागत करतो। आज या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे आणि या श्लोक शेवटच्या श्लोकामध्ये याची सुंदर महिमा गान केलेली आहे की अध्यायाचा जो कोणी श्रोता आहे याची काय गती आहे। याच्यामध्ये म्हटलंय की पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या विविध अवतारांच्या अद्भुत पराक्रमांचे वर्णन श्रवण करणाऱ्याला निश्चितच स्वर्गाची प्राप्ती होते अथवा तो स्वगृही वैकुंठातही जाऊ शकतो। म्हणजे स्वर्गाची प्राप्ती तर निश्चित आहे आणि जर आणखी पुढे प्रामाणिक प्रयत्न असेल तर वैकुंठात देखील जाऊ शकतो। देवता व पितर यांच्या संतुष्टीसाठी केलेल्या कर्मकांडा समय अथवा विवाह समान सामाजिक प्रसंग समय देखील भगवान वामन देवांची महिमादान केल्यास तो प्रसंग अत्यंत मंगलमय होतो। आणि या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये एसी भक्तिवेदान स्वामी प्रभुपाद यांचं प्रतिपादन असं आहे की वामन देवाचा हा पाठ आहे की आपण आवर्जून केला पाहिजे। या ठिकाणी समारंभ चार प्रकारचे असतात म्हटलेले आहे। एक तर भगवंताला संतुष्ट करण्यासाठी समारंभ असतात, देवताला संतुष्ट करण्यासाठी समारंभ असतात आणि समाजाला संतुष्ट करण्यासाठी समारंभ असतात, म्हणजे विवाह जन्मतिथीसारखे। आणि चौथे म्हणजे श्राद्धांना पितरांना संतुष्ट करण्याचे प्रसंग असतात। या सर्व प्रसंगी आपल्या धनाचा बराच खर्च होतो, दानाचा वैभव असतो। म्हणून येथे अशी सूचना केली आहे की प्रसंगी वामन देवांच्या कथेचा जर पाठ केला तर तो प्रसंग निश्चित यशस्वी होऊन सर्व दोषापासून मुक्त होतो। भागवतामध्ये श्री प्रभुपादांनी असं काही लिहून ठेवलेलं आहे तात्पर्यामध्ये की ते सर्वासाठी खरं तर अनिवार्य आहे, हे करायला पाहिजे। तर एवढं जर उपलब्धी आहे याच्यामध्ये तर का करू नये। म्हणून तर आपले इस्कॉनचे भक्त कुठलाही प्रसंग असू दे, जन्म असू दे, त्या ठिकाणी हरिनामाचा कथेचा प्रोग्राम आखला जातो। परंतु या ठिकाणी आवर्जून म्हटलेलं आहे की ते ठीक आहे पण त्याच्यासोबतच भगवंताच्या अशा अनेक कथा आहेत पण या कथामधून सुद्धा वामनदेवाची कथा आहे या ठिकाणी आवर्जून सांगितलेली आहे। का बरं वामनदेवाचीच कथा सांगितलेली आहे? कारण यामध्ये म्हटलेलं आहे की वामनदेवांचा जर पाठ केला तर तो काही यज्ञ आहे, तो काही समारंभ आहे, सर्व दोषापासून मुक्त होतो आणि पूर्णपणे यशस्वी देखील होतो। तर असं वामनदेवालाच या कथेलाच अशी महानता का दिलेली आहे अशी एवढी? तर याच्यामध्ये हे विशेष आहे की जे भगवंताचे काही इतर प्रसंग आहेत, जसं उदाहरणार्थ गीताचा प्रसंग, महाभारताचे प्रसंग आहेत, काय यामध्ये काही लोकांना वाटतं की भगवंताने चक्क पांडवांची बाजू घेतलेली आहे, भगवान पक्षपाती आहेत, असं बरेच प्रश्न निर्माण होतात भगवंताच्या इतर कथेतून। आणि काही भगवंताच्या बाल कथा आहेत, काही अतिशय म्हणजे विस्मयकारक आहेत कथा, काही रोमांटिक कथा आहेत, या सगळ्या वाटून हे सगळं काल्पनिक आहे बऱ्याच लोकांना वाटतं, हे सगळं आमच्यासाठी नाही आहे, कदाचित काल्पनिक असावं असं काही लोकांना वाटतं। पण ज्यावेळेला वामनदेवाचा पाठ ज्यावेळेला ऐकतो याच्यामध्ये विशेषतः काय आहे, याच्यामध्ये विशेषतः हीच आहे की या कथेमध्ये भगवंतांनी दोन्ही पक्षाला संतुष्ट केलेलं आहे, होय ना? या ठिकाणी म्हणजे इंद्राला देखील संतुष्ट केलं, ज्यावेळेला देवतांचं राज्य बलदेवाने हरण करून घेतलं त्यावेळेला हा जो प्रसंग आहे हा खास करून देवांचा स्वर्गावरती विजय, याच्यामध्ये ज्यावेळेला हा प्रसंग आपण बघतो की बली महाराजांचं सर्व ऐश्वर छिनून घेतलं, त्याला बंदी बनवलं आणि बली महाराजांना हे समजलं की या जगामध्ये जर सर्वोच्च उपलब्धीचे जर काय कुठली असेल तर तो भक्तियोग आहे. भगवंताप्रती केलेली शुद्ध भक्ती या मनुष्य जीवनाची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. म्हणून बली महाराजांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला आणि भगवंतानी वचन दिलं की तुला याच्यापेक्षा दुसरा स्वर्ग मोठा देतो, तो म्हणजे बिल्व स्वर्ग सुत्तल लोकामध्ये. आपल्या सगळ्या नातेवाईकांसह तिथे गेले ते. आणि इकडे ज्यांचा हा पहिला स्वर्ग होता इंद्रांचा, ज्यावेळेला आदितीने प्रार्थना केली होती की काही करून त्यासाठी प्रवृत्त केलं होतं, त्यासाठी वामनदेव प्रकट झाले होते आणि वामनदेवांनी तो भाग ते स्वर्गाचं राज्य परत इंद्राला देऊन टाकलं. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेला प्रल्हाद महाराज त्या ठिकाणी आले आणि या कार्याची भगवंताची एवढी स्तुती केली की भगवंता तुम्ही कसं सर्वांना संतुष्ट करता, आम्ही दानव असू देत किंवा देवता असू देत किंवा इतर सगळे लोक असू देत, एकाच योगामध्ये तुम्हाला सगळ्यांना संतुष्ट करण्याची शक्ती आहे. मग अशी सुंदर सुंदर प्रल्हाद महाराजांनी स्तुती केली. आणि एवढंच नव्हा तर तीन प्रदक्षिणा घालून सुतल लोकात प्रल्हाद महाराज सुद्धा भगवंतासोबत गेले. तर हा प्रसंग आहे, हा तोच प्रसंग आहे की कुठल्याही प्रसंगी हा पाठ जर केला तर तो प्रसंग यशस्वी होतो. त्या प्रसंगातील काही दोष असतील त्या दोषापासून आपली मुक्तता होते. आणि प्रभुपादांनी इथं म्हटलेलं आहे तर या ठिकाणी आपण आवर्जून केलं पाहिजे असं, विवाहामध्ये याच्यामध्ये कुठेही हा पाठ वाचला पाहिजे असं. कारण या प्रसंगामध्ये भगवंतांनी दोन्ही पक्षाला संतुष्ट केलेलं आहे. इतर लीलामध्ये ऍक्च्युली भगवंत सर्वांना संतुष्ट करत असतात. महाभारत ज्यावेळेला युद्ध झालं त्यावेळेला सुद्धा पांडवांना राज्य मिळालं, पण असं नाही की कौरव सगळे मृत्युमुखी पडले आणि त्यांची नरक गती झाली, असं नाही. कौरव नरकाला गेले का? नाही गेले नरकाला, सगळ्या कौरवांना मुक्ती मिळाली. कारण ते कृष्ण परशाने युद्ध होतं. म्हणून भगवंत कोणालाही दुःखी करत नाहीत, सगळ्याला संतुष्ट करतात. परंतु काही लोकांना ह्या काही कथा पटत नाही, त्याच्यातून वेगवेगळे अर्थ काढतात. आज महाभारताच्या कथातून काही लोक असतात, मला किती वेळा ऐकण्यात आलं की अरे हा फोटो आमच्या घरामध्ये नसला पाहिजे, हा फोटो याच्यामुळे घरात महाभारत घडतं, हा जर फोटो लावला तर, असं कित्येक लोकांचं म्हणणं असतं असं. परंतु तसं नाहीये. परंतु लोकांच्या श्रद्धेला काय श्रद्धा श्रवण करून श्रद्धा कुठल्या स्तराला जाईल हे सांगता येत नाही. म्हणून या अशा भगवंताच्या इतर कथा काय ऐकून लोक काहीतरी लोक नास्तिक बनतात, काही आस्तिक असतात पण त्या काय आस्तिकाला शेवटी मर्यादा राहते आणि शेवटी म्हणतात की हे सगळं काल्पनिक आहे. म्हणून भगवंतावरती पूर्णपणे श्रद्धा आदराने श्रद्धा ज्याला आपण म्हणतो ती निर्माण करत नाहीत बरेच लोक इतर कथाद्वारे, पण या कथेद्वारे ते होतं असं प्रभुपाद या तत्पर्यामध्ये लिहितात. म्हणून काही लोकांचं असं म्हणणं किती जरी ऐकलं तरी अहो कशाच काय, देव या जगात आहे का? देव जर जगात असलं तर लोक एवढे दुःखी झाले असते का? लोकांच्या मध्ये एवढी समस्या आली असती का? अशीच एक खेड्यातला माणूस होता आणि तो आपलं केस कापायला न्हाव्याच्या दुकानामध्ये गेला. न्हाव्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर चांगल्याच गप्पा रंगला म्हणला आणि शेवटी देवावरती आलं. म्हणाले की अरे काय सगळे एवढे सगळे रोगराई आले, देव आहे मला वाटत नाही देव जगात आहे. म्हणून म्हणजे असं काय म्हणता हो, देव आहे ना, देव असल्याशिवाय सगळं जगत चाललेलं आहे का? मग देव जर असेल तर एवढ्या समस्या एवढे लोक सगळे त्रासत आहेत हे सगळे निश्चित देव नसला पाहिजे. तर तो केस त्याचे कापत होतो माणूस म्हणला की म्हणले तुम्हाला रस्त्यावर जाऊन शोधावं लागेल देव. म्हणजे रस्त्यावर काही कुठेच नाही देव, मंदिरात नाही कुठेच नाही. आणि मग तो केस कापून झाल्यानंतर तो माणूस आहे तो रस्त्यावरती गेला आणि त्या माणसाला एक लांब असा केस असलेला दाढी वाढलेला एक असा माणूस दिसला. आणि त्याला बघून तो माणूस परत त्या नव्याच्या दुकानात आला आणि तो म्हणतो कसा म्हणतो अरे आयला या जगात न्हावीच नाहीत वाटतं कुठे. ए असं काय म्हणतो रे, मी तुझा आता चांगला थोबाड करून बसला आहे, ते तुझा चांगली दाढी केली, केस कापले, ज्या जगात न्हावी नाही म्हणतोस असं. मी आहे ना इथे. म्हणले कसं काय न्हावीत? म्हणले हे बघा, तो माणूस त्याचे किती केस वाढलेले आहेत. जगात जर न्हावे असते तर असे वाढलेच ते केस. तो म्हणलं की तो त्याच्या मूर्खपणाने त्याने राखले ते केस. त्याला मी काय करणार, त्यांनी इकडे आलं पाहिजे ना आणि केस कापून घेतले पाहिजेत माझ्याकडून. त्याप्रमाणे जे लोक तुम्ही म्हणताय, तो माणूस म्हणाला की तुम्ही म्हणताय देव नाहीये, परंतु तुम्ही देवाकडे जात नाही, देवाला कधी आदराने हाक मारत नाही, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की या जगात देव नाहीये. एकदा देवाला हाक मारून बघा आदराने प्रेमाने. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून जे लोक आहेत ना, ज्यांना नियम पालन करायचं नाही, ज्यांना आपल्या यथेच्छ वागायचंय, त्याच्यासाठी असं चेतना त्याची होती की या जगात देव नाहीये. म्हणून आजकाल तर या कलियुगाच्या प्रभावाने येऊन भक्त समाज देखील काही साधना स्थिती व्यवस्थित नाही केल्यामुळं काही लोकांना देखील असं वाटायला लागले. आता सध्या परिस्थितीमध्ये मी परवा एका इटलीच्या भक्ताचं प्रवचन असं युट्यूबमध्ये ऐकत होतो. असं म्हणजे त्याचं लाईव्ह प्रवचन होतं, ते मायापूरचा एक भक्त लाईव्ह म्हणून ऐकत होता. तर तो भक्त प्रभू प्रभू ऍक्च्युली लॉर्ड लेफ्ट अस, तर तो तिकडून म्हणतो की नाही ऍक्च्युली वी लेफ्ट अस लॉर्ड, म्हणजे आपण खरं भगवंताला विसरलो. तर ते म्हणले कसे काय की आपण एवढे जप करतोय सगळं करतोय तरी मग एवढे भक्तांवरती देखील असे प्रसंग यायला लागलेत, काय नेमकं हे सगळं आहे का? एकातर एका बाजूने चैतन्य महाप्रभूंनी घोषणा केली मोठा की एकत्र या आणि हरिनामाचं कीर्तन करा, आणि एका सरकारच्या प्रतिनिधीने सांगितलं जातंय की सोशल डिस्टन्स ठेवा, फिजिकल डिस्टन्स ठेवा, हे सगळं काय भगवंताच्या लीला, काही समजत नाही, डोकं हँग झालं आपलं सगळं. एकाद्वारे भगवंत म्हणतात की एकत्र येऊन कलियुगाचा हा धर्म आहे, एकत्र या सगळ्यांनी समाजातले सगळे विघ्नांना, सगळे संकटी, कुठल्या समस्या असेल तर हरिनाम संकीर्तन हा यज्ञ आहे. आणि एकीकडे आता सरकारच्या प्रतिनिधीद्वारे भगवंत अशा काही घोषणा करतायत, हे सगळं काय समजायचं? तर तो प्रवचन करता म्हणतो की ऍक्च्युली हे सगळं आहे, पण भगवंताचा एक थोडासा परीक्षक स्वभाव असतो. कशासाठी असतो तो? की आपल्या हृदयामध्ये थोडी आदराची भावना यायला पाहिजे. जे नाव आपण रोज घेतो तेवढ्या तीव्रतेने येण्यासाठी काही वेळेला हे प्रसंग असे घडतात. हे आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक, या तिन्ही प्रकारचं हे भौतिक जग हे येणारच आहे. म्हणून भक्ताने आपल्याला एक संधी मानली पाहिजे की जेणेकरून आपल्याला जास्त तीव्रता निर्माण होईल. खर तर भक्त नेहमी अशी संधी शोधतात आणि संधी मानतात. तर असं काही वाटून घेण्याचं कारण नाही काय. आदराची भावना येण्यासाठी सगळं हे भगवंत करत असतात. पण किती जरी भगवंतांनी या प्रसंगामध्ये आपल्याला असं सोडल्यासारखं वाटलं तरी पण आपण देवाला नाही सोडलं पाहिजे, ही देवाची इच्छा असते. जसं तुकाराम महाराज, ज्याला शिवाजी महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये आले आणि तेवढ्यामध्येच ते यावन लोक त्यांना पकडण्यासाठी आले, आणि ज्यावेळेला हे ज्यावेळेला तुकाराम महाराजांना समजलं तर तुकाराम महाराजांना फार दुःख म्हणलं की भगवंताकडे विठ्ठलाकडे जाऊन आम्ही असं काय कर्म केलं होतं देवा की तुझ्याच आश्रयाला आलेला एक भक्त त्याच्यावर त्याची संकटाशी यायला लागलेत. आजपर्यंत मी तुला देवा काही मागितलं नव्हतं, पण मी आज मागतो की माझ्या भक्ताला वाचवा. तरी ते लोक सगळे आतमध्ये इकडे तिकडे घरा जाऊन सगळीकडे शोधत होते आणि तुकाराम महाराजांच्या प्रार्थनेची तीव्रता आणखी वाढत होती वाढत होती वाढत होती वाढत. त्यांनी शेवटी काय म्हणाले की देवा तुम्ही जरी आम्हाला सोडलं तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही जरी आम्हाला सोडलं तरी आम्ही तुम्हाला मात्र सोडणार नाही निश्चित आहे. आणि मग त्याच तीव्रतेमध्ये म्हणतात की सात दिवसांचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाचे सोडू नये, फुटोय मस्तक तुटोय शरीर नामाचा गजर सोडू नये, असं ते तीव्रतेने म्हणतात. त्यावेळेला त्या सगळ्या लोकांना तो प्रत्येक व्यक्ती शिवाजी दिसायला लागतो. म्हणजे भक्ताच्या प्रार्थनेच्या तीव्रतेमध्ये काय काय शक्ती असते ही. तर या ठिकाणी तो प्रवचनाकरते म्हणतो की तो भक्त एवढंच त्याला तात्पर्यामध्ये तात्पर्यासही सांगायचं असतं की भला भगवंताने आपल्याला सोडलं तरी आपण देवाला सोडायचं नाही, तर ते देवाला आवडतं. आणि याच परीक्षेसाठी असे आदिदैविक प्रसंग येत असतात की भक्तांची तीव्रता बघण्यासाठी, समाजाची तीव्रता बघण्यासाठी. आज कोरोना व्हायरसमुळं हे किती तसं फायदा झालेला आहे. काही लोक आहेत ना घरी कधी जेवतच नव्हते, अहो झोपायपुरतं सुद्धा काही लोक झोपायला सुद्धा घरी येत नव्हते, असे काही लोक होते गावामधून. काही गावामधून झोपण्यासाठी लोक घरी यायचे, काही लोक झोपण्यासुद्धासाठी घरी येत नव्हते, असे विचित्र लोक होते. म्हणून आज लोकांना त्या निमित्ताने घरचं बनवताय, स्वतः घरचं खाताय, त्याद्वारे त्याच्याद्वारे आरोग्य मिळते. काहीतरी एक कल्चर, एक बंधन निर्माण होत आहेत लोकांच्या हृदयामध्ये. म्हणून हा एका दृष्टीने बघितलं तर हा भगवंताचा एक योजनाच आहे अशी, आणि दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर करोना हा एक राक्षस त्याला सुद्धा म्हणू शकतो आपण. परंतु या ठिकाणी एक भक्त आहे, तो नेहमी संधीस जी काय आहे ती आपल्याला एक अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी आहे ही आपण बघितलं पाहिजे. तर आपली एवढी तर परीक्षा नाही घेतली जात ना त्या रंतीदेवासारखी, पांडवासारखी. रंतीदेवांच्या जीवनामध्ये काय प्रसंग आला होता, ज्यावेळेला बिचाऱ्याने 48 दिवसांचा उपवास केला आणि ज्यावेळेला उपवास सोडायला बसला त्यावेळेला एक माणूस आला आणि म्हणतो की अहो मला फार भूक लागलेली आहे, त्यातलं अर्धं अन्न त्याला द्यावं लागलं त्यातलं. आणि ते दिल्यानंतर तेवढ्यातच एक दोन कुत्रं घेऊन एक माणूस येतो आणि म्हणतो माझ्या कुत्र्याला भूक लागली, मला भूक लागली, त्यातला काही भाग रंतीदेव टाकतो. तर राहायला काय राहिलं होतं, थोडस फक्त पाणी राहिलं होतं. आणि पाणी राहिलं होतं तेवढ्या ते एक चांडाळ येतो व्यक्ती, म्हणजे थांबा मी ताणलंय फार. तू ताणलायस, हे पाणी सुद्धा घे. आणि तसेच राहिले ते. मी एवढ्या प्रसंगामध्ये 48 दिवसांचा उपवास माणूस पाणी सुद्धा पिऊ शकला नाही, ते सगळं त्याने अर्पण केलं. एवढे तर प्रसंग आपल्या भक्तावरती एवढे तर येत नाहीत ना. म्हणून देवाने जरी आपल्याला सोडल्यासारखं वाटलं तरी आपण देवाला सोडायचं नसतं या प्रसंगातून आपल्याला समजतं. म्हणून देवाला सर्व काही ज्ञात आहे, कुठली परिस्थिती आहे. भगवंत काही अनभिज्ञ नाहीयेत, भगवंत आपल्याला कधीच सोडत नाहीत. परमात्म्या रूपाने सतत बरोबरच आहेत आणि कुणाला किती वेदना होत आहेत हे सगळं देवाला माहिती असतं. असं नाही त्यांनी ही सृष्टी बनवली, पंचकोश आहेत, पंच इंद्रिय आहेत, हे सगळे पंचवावे आहेत, अशा 24-23 तत्वांचे आणि त्यामध्ये अव्यक्त प्रधान तत्व घातलेले अशी सुंदर सृष्टी बनवली, त्याच्या 72,000 नाड्या बनवलेल्या आहेत आणि एवढं सगळं बनवून आहे की आपल्याला काय त्रास होतो हे देवाला माहीत नाही का, हे माहिती आहे. मग काही लोक प्रश्न होतात की अरे ती कुंती महाराणी प्रार्थना करते की नमस्ते पुरुषम प्रकृती परम, देव हे प्रकृतीच्या पलीकडचे आहेत, हाडा मासाच्या देहाला काय वेदना होतात हे देवाला कसं काय समजणार. नाही, प्रकृतीच्या जरी पलीकडचे जरी असले, तुकाराम महाराजांची पत्नी देखील असे म्हणते देवाला, ज्यावेळेला प्रसंग येतो ना त्यावेळेला तिचं मुलगा आजारी असतं त्यावेळेला ते फरफर ओढत विठ्ठलाच्या मंदिरात घेऊन जाते आणि म्हणते इट्या सांग सांग या पोराला बरं करतो की नाही की हाणू तुझ्या टाळक्यात. त्यावेळेला तिथे तू सवलमाल म्हणते ए कोण आहे तू, अरे देव तुम्हाला काय दे तुम्हाला खेटराने मारायला लागली द्यायला, देव काय तुम्हाला रस्त्यावरचा असा दगड वाटला की काय, कोण आहेस तू. ती म्हणते मनुष्य आहे मनुष्य, तुझ्यावाने टाळकुटी नाही मी. आणि तेवढ्यात ती उद्गार काढते की हाडा मासाच्या देहाला काय येदना होतात, ह्या दगडाला काय ठाव आहे. पण दगडाला ठाव असत असं नाही, तो दगड नाहीये, तो साक्षात अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याला सगळं ठाव असत. मुंगीला भूक लागलेली आहे आणि ती भूकेची तीव्रता किती आहे हे सुद्धा भगवंताला कळत. एक भाजत अग्नीने होरपळत असलेला व्यक्ती त्याला तो अग्नी किती भासतोय हे भगवंताला समजत. व आपणाला प्रश्न वाटेल की कसं काय समजतं, भगवंत प्रकृतीच्या पलीकडचे आहेत, भगवंत दुःखाच्या पलीकडचे आहेत, आपल्याला किती वेदना होतात. आता समजायला माझा हात आता इथे इथून बधीर झालेला आहे, हे भगवंताला कसं काय समजणार, किती नेमका बधीर आहे हा, हे नाही समजत भगवंताला. नाही पण असं नाही होत, भगवंतानी सृष्टी निर्माण केलेली आहे, सगळं काही भगवंताला समजत. भगवंत प्रकृतीच्या जरी पलीकडचे असले तरी सगळ्या कुणाला किती वेदना होत आहेत हे सगळं काही भगवंताला ज्ञात आहे. म्हणून भगवंत असं जर असल तर मग भगवंत अशा लीला करतात. जसं उदाहरणार्थ रामाने आपल्या सीतेचा ज्याला सीतेला घेऊन गेले ते त्याला दुःखाची उत्कंठ तीव्रता त्याला म्हणायचं, त्यावेळेला ज्यावेळेला दुःखाची तीव्रता त्याला होते त्यावेळेला काय होतं की व्यक्ती असा झाडाशी बी बोलायला लागतो, व्यक्ती असा वेलीशी बोलायला लागतो, जे तिथल्या बसल तिथे कुठेही बडबडायला लागतो. तसे प्रभू रामचंद्र त्या झाडांना वेलेले विचारायला लागले की हे तुम्हाला माहिती आहे सीता कुठल्या दिशेने गेली, सीताला कोण नेलं माझ्या सीतेला, सांगा ना कुणीतरी सांगा ना. त्याला ते झाड अशी वारण हलायची, ते जणू काही आम्हाला वाटायचं की हे सगळे नाही म्हणतायत, आम्हाला काही माहीत नाही. त्याला आणखीन सीते म्हणून टाह फोडायचे. आणि ह्या ज्यावेळेला प्रसंग ऐकला, काही लोकांनी ज्यावेळेला कथा ऐकल्या त्यावेळेला काही लोकांचं ज्यावेळेला तर्क असा होतो की अहो देवाला सुद्धा दुःख सुटलं नाही ते आपण कुठले मग. काही लोक असे म्हणतात, पण देव हा दुःखाच्या पलीकडचा आहे. बघा असा कसा विसंगत असा मुद्दा वाटतो हा, की देव हा दुःखाच्या पलीकडचा आहे. ऍक्च्युली प्रभू रामचंद्रांची ती लीला आहे, पण काही लोकांचं मत असं की देवाला सुद्धा दुःख सुटलं नाही मग आपल्याला दुःख मिळणं काय या आहेसच. पण काही लोकांचं असं मत होतं की नाही आपल्याला दुःख नाही मिळालं पाहिजे जर आपण देवात देवासाठी काय जर केलं तर. असा विसंगती येते लोकांच्या मध्ये. म्हणजे ही विसंगती नेमकी काय आहे, नेमकी ही नेमकं हेच आहे की देव खरोखरच दुःखाच्या पलीकडचा आहे. सूर्याला कधी स्वतःचा प्रकाश पाहता येतो का, सूर्याला प्रकाश नाही, सूर्याला कधी अंधार बघायला मिळतो का सूर्याला कधी, असं म्हणायला पाहिजे. हा ना, किती जरी मैल जरी प्रवास केला सूर्याने, मला म्हटलं की आज मला अंधार बघायचा आहे, तर सूर्याला कधी अंधार बघता येतो का. जसा जसा सूर्य मैल प्रवास करत जाईल त्यावेळेला तो भाग सगळा प्रकाशमय होत जाईल, म्हणजे सूर्याला कधी अंधार बघता येणार, तसं देवाला दुःख बघता येणार नाही. याचा अर्थ असा नाही की देवाला दुःख समजत नाहीये, देवाला दुःख बघता येत नाही, परंतु देवाला दुःख समजत, त्याची तीव्रता समजते, त्याच्यातलं सगळा इत्यंभूत अगदी समजत. पण आपण मच्छराला जसं पटकन मारून टाकतो लगेच, त्याला किती वेदना होतात त्याच्या मृत्यूच्या हे आपण त्याचा विचारच करत नाही. पण देव मात्र नक्की विचार करतो की याला किती वेदना झाल्या असतील. पण मानुष्याची चेतना आणि भगवंताची चेतना याच्यातला फार मोठा फरक आहे. आपल्याला काही गोष्टी सहज वाटतात कारण ते आपल्या स्वार्थामध्ये लपलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टी. एकदा स्वार्थाच्याद्वारे माणूस निर्लज स्तरावरती गेला की कुणाला किती वेदना होत आहेत हे त्याला गणितच समजत नाही. जसं आपण मच्छर बसलं की पटापट मारून टाकतो आणि म्हणतो की माझ्या मांडीवरती बसला म्हणून याला मुक्ती मिळेल कदाचित, मारला माझ्या अशी चेतना होती आपली, पण भगवंताची चेतना अशी नसते. भगवंत त्याच्या ज्या वेदना आहे त्या सगळ्या भगवंताला माहिती आहेत. म्हणून भगवंत अशा सुंदर सुंदर लीला करतात. कशासाठी एवढ्या सुंदर लीला करतात? भगवंताचा उद्देश हाच असतो. काय असतो उद्देश? निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वेर विमुक्ता सुख दुःख सज्ञेर गच्छंत पडम मूडम अव्ययम पदम अव्ययम तथा. की झुटी प्रतिष्ठा हे सगळं सगळं आहे, या सगळ्या द्वंद्वातून मुक्त होऊन प्रत्येक जीव हा माझ्या धामाला परत यावा अशी भगवंताची इच्छा आहे. म्हणून भगवंत असे वेगवेगळे प्रसंग आणतात आणि वेगवेगळे लीला करतात. बघा ते प्रभू रामचंद्राने असं दुःख कळत नाही असं काही नाही. रामराजामध्ये तर एक कुत्रा देखील आला होता याच्याजवळ, तर त्या कुत्र्याला सुद्धा दरबारामध्ये रामाने बोलावलं होतं आणि त्याला विचारलं होतं की तुझी काय इच्छा आहे. त्यावेळेला तो वेगळी कथा आहे, त्यासाठी वेळ लागेल. पण भगवंतानी कुत्र्याला देखील सन्मान दिला होता अशी भगवंताची चेतना आहे. म्हणून भगवंत अशा सुंदर सुंदर लीला करतात, पण या लीलाद्वारे आपण जाणून घेतलं पाहिजे नेमकं की प्रभू रामचंद्र सीतेसाठी रडले म्हणून खरोखरच त्यांनी एका आपल्या बायकोसाठी एवढा विलाप करतात असं नाही. त्याचा एवढा त्याचा अर्थ याचा अर्थ हाच आहे की प्रत्येक व्यक्तीने यातलं ते तत्व बोध हा जाणून घ्यावा. अंगानी आनंद चिन्मय रसात्मतया मनसु य प्राणीनां प्रतिफलन स्मरतां उपेत लीला इतेन भुवनानी जयत जस्रम गोविंदम आदिपुरुषम तमं भजामि. की प्रतिफलन स्मरतां उपेत्य, मी ज्यावेळेला लीला करतो ज्यावेळेला जीव मी ज्यावेळेला जीवांचं स्मरण करतो त्यावेळेला अशा मी लीला स्थापन करतो आणि ह्या लीला बघून ते माझं स्मरण करतील यासाठी ह्या सगळ्या लीला मी करतो. तसे कितीतरी सुंदर लीला आहेत भगवंताच्या. कृष्णलीला किती सुंदर आहेत. काही लीलामध्ये किती इनोसेंट भगवंत लीला करतात. छोटे कन्हैया नंदबाबाच्या वाड्यात होते आणि कृष्ण ज्याला माखन चोरलं हातामध्ये नंदबाबाच्या वाड्यामध्ये माखन हातामध्ये घेतलेलं आहे आणि कोणी बघेल आईनी बघितले तर आपल्याला आई दंड देईल म्हणून त्या नंदबाबाच्या वाड्यातून त्या खांबामधून तो रस्ता पार करत असताना अचानक त्या खांबावरच्या आरशामध्ये भगवंतांनी पाहिलं आणि भगवंतांनी जसं पाहिल्याबरोबर भगवंताला काय दिसलं की अरे एका बालकाने पाहिलं आपल्याला. तो बालक त्या बालकाकडे बघित राहिले म्हणलेले अरे मैंने तो माखन चुराया आहे तू ही मुझे देखा है मुझे माँ को मेरी मैया को मत बताना. नहीं बताएंगे ना? नहीं नहीं बताएंगे. जस कृष्णा असा हालत होते त्याला चेहऱ्यातला व्यक्ती भी असे मुंडे हालत होते आणि त्याला वाटलं की कृष्णाला वाटलं की हा मुलगा नाही सांगणार. म्हणले की मित्र तू माझा खरा मित्र आहेस, मी आता आनंदाने माखण खातो. तर अशा ह्या इनोसेंट लीला भगवंत करतात याच्याद्वारे आपण समजायचं नाही की भगवंत एकदम हे सगळं एक तर काय लोक म्हणतात हे सगळं काल्पनिक काहीतरी हिंदू धर्मामध्ये काय असं विचित्रच हे सगळं काहीतरी आहे. पण तसं नाहीये. भगवंत अशा इनोसेंट जरी लीला केल्या तरी भगवंताला हेच नेमकं साधायचंय की माझ्या पती सगळ्यांनी आदर व्हा. आपली ही झुटी प्रतिष्ठा आहे, हे सुख आहे दुःख आहे हे द्वंद्व आहे तू मी हे सगळं आहे एक दिवस विसरून तुम्ही सगळ्यांनी माझ्या धामाला परत यायचं, माझ्या घरी परत यायचं. आपलं घर फार मोठं आहे आणि जिथं राहता हे दुसऱ्याच्या घरी, दुसऱ्याच्या घरी जागा कमीच पडणार आहे पण माझ्या घरी या सगळ्यांनी अशी भगवंताची इच्छा आहे. हे आपलं ह्याचा अर्थबोध आहे. म्हणून यातून सुंदर बोध आपण घ्यायला पाहिजे. तुकाराम महाराज सुंदर शिक्षा देतात की आपण हे दुःख आपलं केव्हा निवारेल. जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक घालू देवासिया भार देव दुःखा देव सुखाचा सागर
राहू जवळी पायासी आता जोडोनी पायासी तुका म्हणे बाळे आम्ही देवाचे लढीवाळे.
की देवाच्या गावाला जाऊ आणि तिथे विसावा पाव, तोपर्यंत विसावा नाही, मग देवाला सगळं सुखदुःख सांगू, सगळं दुःख निवारेल देव, सगळा देव देवावरती भार घालू आपण, मग देव कसा आहे, देव सुखाचा सागर आहे. तर हे सगळं करण्यासाठी आपल्या पंचकोशाची सुधारणा झाली पाहिजे. मागच्या वेळेला बघितलं की पंचकोश, पण त्यासाठी पंचकोशाची सुधारण्यासाठी हरिनाम हा एक श्रेष्ठ उपाय आहे. म्हणून हरिनाम हे कसं घेतलं पाहिजे, हरिनाम हे असं घेतलं पाहिजे की आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे आवडीनं घेतलं पाहिजे. एक साधना सांगितली म्हणून करायची तर ते थोडा बोज वाटतो काय काय वेळेला, पण आवडीनं घ्यायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजेच काय की आदरानं घेतलं पाहिजे, आदरानं घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये हळूहळू आसक्त झालं पाहिजे. आसक्त ज्याला झाल्यानंतर व्यक्ती काय करतो की परत घ्यायची इच्छा करतो. जसं एखादा आपल्याला पदार्थ आवडला, दोन गुलाबजाम ताटामध्ये घेतले आणि फारच गोड लागले, तर अरे आणखी एखादा असावा असं वाटते, जरा आणखी एक मिळेल का अशी आपण इच्छा करतो. तसं चांगला जप झाला म्हणजे काय की आपल्या 16 माळा जर पूर्ण झाल्या की आपल्याला आणखी माळा जप करायची इच्छा झाली पाहिजे. अरे 16 माळा झाल्या पण वेळ नाही आता, आणि असं बी ऐकले की जर 16 माळा परत केल्यानंतर नाम अपराध बी होऊ शकतो व्यवस्थित नाही केला तर, मग करू की नाही करू. म्हणजेच काय की 16 नाम माळा झाल्यानंतर आपल्याला किती उत्कट इच्छा जागृत झाली पाहिजे की नाही मला थोडा तरी आणखी केला पाहिजे, आणि वेळ नसेल तर तो पश्चाताप जिवंत राहायला पाहिजे. हे चांगल्या जपाचं लक्षण आहे. तुम्ही जर आपण जर चांगला आपण जर चांगला जप केलाय, 16 मुळा ध्यानपूर्वक केलेला आहे, हे जप चांगला झालं हे कशावरून, तर आपल्याला आणखी माळा जप करायची इच्छा जिवंत राहिली पाहिजे की एवढ्याच का मी करायला, थोडं आणखी करायला पाहिजे होतं. आणि पण जर अशी जर आपली इच्छा होईल की झाले बाबा एकदाची 16 माळा, बोजा हलका झाला डोक्यावरचा, म्हणजेच काय की ते नाम आहे ते तेवढ्या आदराने घेतलेलं नाही, म्हणजेच त्या नामामध्ये आपण आसक्त झालो नाहीये. जर आपण आसक्त झालो असतो तर आपल्याला आणखी घेण्याची इच्छा झाली असती. म्हणजे नाम आणि ही साधना स्तरावरती हे असं होतं की केवळ बोजा म्हणून आपण करत जातो पण आसक्त होत नाही. म्हणून आसक्तीने नाम घेतलं पाहिजे की मला गरज आहे नामाची, त्याच्यामध्ये आसक्त झालं पाहिजे आणि ती आसक्ती वाढली पाहिजे. आणि मग आसक्ती वाढली की मग ती आणखी घ्यायची इच्छा तयार होते. असं तुकाराम महाराज म्हणतात की त्यासाठी आणखी इच्छा जर तयार झाली की मग ते नाम कधी सोडत नाही. मग ती अवस्था होते, 7 दिवसांचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी सोडू नये, पुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये. की ही अवस्था ज्यावेळेला येते त्यावेळेला निश्चित तो या इथं असताना देखील वैकुंठाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून भगवंत एवढे महान आहेत की भगवंताने हे सुंदर हरिनाम दिलेलं आहे. म्हणून जो कोणी या हरिनामाचा आश्रय घेतो कसा, सुरुवातीला घेतलं पाहिजे की हरिनामाची माझ्या जीवनामध्ये गरज आहे फार, मला की करायचं पण नाही करायचं, फार गरज आहे, तातडीची गरज आहे, हे गरजेनंच मला घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये मला आसक्त झालं पाहिजे, अगदी खाण माझं ते खाणं आहे, मला त्यात आणखी आसक्त झालं पाहिजे. म्हणून बोजा फक्त सांगितलंय बोजा खाली करायचा असं नाहीये, त्याचे माझ्याशी हे नाम प्रभू आहेत, हे माझ्याशी त्यांचं आध्यात्मिक फार मोठं रिलेशन आहे, हे स्थापन करायचंय मला. आणि ते जर स्थापन झालंय तर असं जर मी केवळ साधना स्तरावरती राहिलो, साधनावर चालायला राहिलो, मी जर आसक्त नाही झालो तर ज्यावेळेला मृत्यूची वेळ येईल त्यावेळेला कप पित्त दाटून येईल आणि त्यावेळेला मला भगवंताचं नाम आठवणार नाही. मी ज्यामध्ये आसक्त होतो ती गोष्ट आठवते आपल्याला. म्हणून नामामध्ये आसक्त झालं पाहिजे असं महाराज म्हणतात. नामामध्ये जर आसक्ती आपण वाढली तर ते नाम मृत्यूच्या वेळेला आपल्याला दर्शन देतं. तेवढं आसक्त व्हायला पाहिजे. नामाची महिमा काय आहे, नामाची इतकी सुंदर महिमा आहे की नाम ज्यावेळेला रावणासारखं जरी रामाचं नाव घेतो त्यावेळेला राम नाम घेता घेता त्याला जर राम नाम घेतलं तर त्याला सीता सुद्धा आईसारखी वाटायला लागते. हे की नाही, ज्यावेळेला रावणाला सतत असा विलाप करत होता की ही सीता तयार होत नाही माझ्याशी, तर अरे तो कुंभकर्ण आणि इतर लोक त्याला सांगतात की अरे तू एवढा वेडा कसा आहेस, तू जर की नाही ही तू जर राम 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 असा म्हणलास तर सीता आपोआप आकर्षित होईल तुझ्याकडे. म्हणले की हा प्रयोग काय करून बघितला नाही काय मी, हा प्रयोग करून बघितलेला आहे मी, पण मी ज्यावेळेला रामाचं नाव घ्यायला लागतो त्यावेळेला मला सीता आईसारखी वाटायला लागते. म्हणून मी यासाठी आणली काय आईसारखी वाटण्यासारखी, हिला तर ही जगत सुंदरी आहे, विश्वसुंदरी आहे ही, हिला तर माझी पट्टराणी बनवण्यासाठी आणलेली आहे ही, मला मला जर आई वाटायला लागली तर ह्या रामा नावाचा काय फायदा, मग ही कशाला राम नाम घेऊ. म्हणून राम नाम आहे हे आपलं सगळं जितसंग दोषा आपल्याला जित्त्या पाण्याशी लागलेले सगळे दोष आहेत ना हे सगळे निघून जातात रामाने नामाद्वारे. म्हणून नाम हे फार शक्तिशाली आहे. जो कोणी श्रद्धा आदर ठेवतो नाम त्याच्यावरती कार्य प्रभाव करतं. जसं बिभीषण अयोध्येमध्ये गेले होते त्याला सगळ्या सैन्यास गेले जाताना निरोप घेतला आणि प्रभू रामचंद्राने एक पुरचुंडी बांधली त्याला कपड्यामध्ये बांधली आणि म्हणले हे हातामध्ये घेऊन जा, ज्यावेळेला समुद्रामध्ये चालत जाताना समुद्र ज्यावेळेला तसा चालत जाईल तर तुला ह्या समुद्राचं पाणी स्पर्श करणार नाही कधी, तू समुद्र तरून जाशील. ज्यावेळेला सगळे सैनिक बरोबर होते बिभीषण ज्यावेळेला अगदी गुडघ्यापर्यंत पाणी आल्यानंतर माझ्या रामानं काय दिलेलं आहे हे बघण्यासाठी ज्यावेळेला ती पुरचुंडी खोलतात ते त्याच्यावरती एक पान असतं त्याच्यावरती लिहिलं असतं की हरे राम आणि बाकी सगळे सैन्य काय लिहिले काय लिहिले बघूया, म्हणले हरे राम लिहिले. हा ते म्हणले काय लिहिले याच्यामध्ये एवढं सांगले ते, म्हणले हे 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 असं लिहून एवढे त्याला काय बांधून एवढा अट्टास काय केलेला आहे आणि जसं हे काय समुद्र तरुण जाणार काय असं जसं त्या सैनिकांना वाटलं तसं समुद्राच्या मुठ्या लाटायला लागतात बाकी सगळे सैन्य बुडून जातात फक्त बिभीषण आहेत बिभीषणाच्या पाणी वरती येत नाही. बिभीषण त्या रामनामाद्वारे त्या श्रद्धेद्वारे केवळ तरुण जातात. ही रामनामाची शक्ती आहे. शबरी माताने रामनामाचा किती ध्यास घेतला बिचारी, वेळ संपत आला आपण अजून 5 मिनिटं घेतो चालेल ना. शबरी शबरीची जी कथा आहे की शबरी वयाच्या छोट्या वयात आली होती आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये येऊन ती म्हातारी झाली. तरुण असणारी मुलगी म्हातारी झाली 80 वर्षाची तरी सुद्धा तिने तो अट्टहास सोडला नाही. दररोज ती राम नाम घ्यायची रामासाठी ते रोज साफ करायची त्या वाटेवरती फुले हंतरायची आणि त्या दिवशी राम आलेले नसायचे. अशी वाट तिने 80 वर्षी बघितली पण कधी तिने भगवंतावरती अविश्वास प्रकट केला नाही की नाही येणार म्हणून. कारण का तिच्या गुरुने तिला सांगितलं असते की राम एक दिवस इथे येणार आहेत. ज्यावेळेला गुरु तिला जाताना म्हणतो की तुम्ही आम्हाला सगळ्याला सोडून निघाला तुम्ही कुठे चालला, म्हणले की मी अशा जगात चाललो आहे की तिथून परत कधीच येणार नाही. पण मग या आश्रमानंतर हे सगळे बाकीचे ब्रह्मचारी हे सगळे तुम्ही निघाल्यानंतर मला कोण इथं थारा देणार आहे, म्हणले तू हे राम नाम घे, राम नाम घेऊन भगवंत मला कशी काय भेटतील, म्हणले मला भगवंताकडे जावं लागेल आम्ही शूद्र कुरूप असेल. नाही म्हणले तुझं जे राम नाम आहे तुझी श्रद्धा बघून साक्षात प्रभू रामचंद्र तुला भेटायला येतील. आणि एवढ्या गुरुच्या वचनावरती ती अखंड दिवस तिने काढले. शेवटी म्हातारा झाल्यानंतर ती वाट बघते प्रभू रामचंद्राची, त्या दिवशी राम आले नसायचे. आणि ज्यावेळेला तिची राम येण्याची उत्खंड इच्छा होते त्यावेळेला ती दिसलेल्या झाडांना वेलीला देखील विचारते. एक दिवस त्या फांदीवरती एक कावळा येऊन बसतो, ती कावळ्याला विचारते की राम कधी येणार. बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे, सावले नहीं आए कहा देर लगा लिया रे. कि त्या कावळ्याला विचारते की राम कधी येणार, त्यावेळेला तो कावळा खाव खाव करून निघून जातो आणि ते राम नाम घेत राहते. आणि काही क्षणातच राम येतात, प्रत्यक्ष असे राम येतात. तसा तिचा आनंद अश्रूचा पूर आपल्या अश्रूने रामाचे चरण धुवून काढते ती. आणि त्यावेळेला विचारतात राम की माते मला आज्ञा द्या आता पुढे निघण्याची. मी म्हणले की तुम्ही मला आज्ञा द्या की आता मला कायमचं माझ्या गुरुजी जिथं गेलेले आहेत त्या गुरुच्या ठिकाणी मलाही जायचंय. मी राम म्हणले मी कसं काय देणार, पण तिने हट्ट केली आणि प्रभू रामचंद्र साक्षात तिला जी मंत्रविद्या देतात हरिनामाची, त्या हरिनामाच्या तीव्रतेने साक्षात शबरी साक्षात रामापुढे त्या यज्ञामध्ये राम तिला जे अयोध्या धाम आहे या अयोध्या धामामध्ये तिला आपल्या समक्ष पाठवतात. तर ही रामनामाची ख्याती आहे. म्हणून नाम जेवढं आपण आसक्तीने घेऊ श्रद्धेने घेऊ की नाम कसं घेतलं पाहिजे की एक एक नाम आहे हे गुलाबजाम त्याची टेस्ट घेतली पाहिजे. तसा गुलाबजाम आपण तोंडात टाकल्यानंतर असा गिळून टाकत नाही, त्याची या कोपऱ्याला थोडा त्या कोपऱ्याला थोडा मध्ये थोडा अशी चव घेत 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 तो घेत राहतो. तसं त्याप्रमाणे नाम असं हरिकृष्ण कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम असं संपायला बघायचं नाही, त्याची प्रत्येक नामाची टेस्ट घेतली पाहिजे. टेस्ट घ्यायच्या विचारानं जर केले तर ते आपली आसक्ती वाढत जाते, त्यातली चव येते आणि चव वाढत गेली तर आपल्याला आणखी जप करायची इच्छा होते. मग हे अपराध होईल आणि हे असं काही भावना येत नाहीत, मग आपण जास्तीत जास्त जप करायला प्रयत्न करतो. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. गौर भक्तवृंद की जय.